विशेष कार्यक्रम म्हणून आपण साजरा करणार आहोत. नेहमीप्रमाणे हा कार्यक्रम परिसंवाद मनोगत निरूपण अशा स्वरूपातला नाही, प्रवचन अशा स्वरूपातला नाही. त्याच्याऐवजी हा गायन वादन एकूण आनंद व्यक्त करणारा आणि एका वेगळ्या रीतीने आनंद मोद व्यक्त करणारा असा आजचा कार्यक्रम आहे. दिवाळी असल्यामुळे नेहमीच आपण गायन अथवा तत्सम असा कार्यक्रम ठेवत असतो. आजचा हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम आपल्या केंद्राच्या वतीनेच साजरा होतो आहे. 35 ते 50 या वयोगटाचे साधक हा कार्यक्रम साजरा करतील. सद्भक्त सौ वृषाली या कार्यक्रमाची सूत्र तिच्या हातात घेईल. ती निवेदक देखील आहे. हा कार्यक्रम साधारणपणे 1 तास आणि 40 मिनिटाचा असा आहे, पण आपल्याला हा कार्यक्रम नक्की अतिशय आनंद देऊन जाणार याच्यामध्ये काही शंका नाही. मी सद्भक्त वृषाली कडे या कार्यक्रमाची सूत्र सोपवतो.
श्रीराम ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. सोनेरी प्रकाशात पहाट सारी न्हाऊन गेली, आनंदाची उधळण करीत आली दिवाळी आली. नवे लेणे भरजरी दारी रांगोळी न्यारी, गंध प्रेमाचा उधळीत आली दिवाळी आली. दिवाळी निमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये मी सौभाग्यवती वृषाली सहस्रबुद्धे मंडळातर्फे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. आपल्या सर्वांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपल्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण पावस येथे नित्य म्हटल्या जाणाऱ्या एका भूपाळीनी करूया. ही भूपाळी सादर करतील सद्भक्त शिखर वडबोले.
प्रभात झाली स्वरूप नाथा, या हो मन अंतरी स्वामी, या हो मन अंतरी शची भूवत रहावा. मानस गाय भारी प्रभात झाली स्वरूप नाथा, या हो मम अंतरी सोहं घोषची घुवत रहावा. मानस गाय भारी सोहं घोषची घुवत रहावा. मानस गाय भारी माझे माझे लोप पाऊ दे तुझे तुझे उगवू दे स्वामी तुझे तुझे उगवू दे कोण से मी तो मी तो मी सहजपणे कळू दे प्रसन्नतेची प्रभा सदोदित झळको वदनावरी स्वामी झळको वदनावरी सोहम घोषची घुमत रहावा मानस गाय भारी सोहम घोषची घुमत रहावा मानस गाय भारी दृष्टी निवळू दे तिनिर जाऊ दे आशीर्वाद हवा स्वामी आशीर्वाद हवा अभ्यासाचा या भजनाचा छंद जडू दे जीवा सुमने सुमने अर्पण भावी कृपा करा सत्वरी स्वामी कृपा करा सत्वरी सोहम घोषची घुमत रहावा मानस गाय भारी सोहम घोषची घुमत रहावा मानस गाय भारी स्वागत करतो सद्गुरु राया मनो जीवनी उषा स्वामी मनो जीवनी उषा कृपा प्रसादे स्वामी अपुल्या शमुदे सगळी तृषा भक्त वृंद हा प्रसन्न वदने विनम्र वंदन करी स्वामी विनम्र वंदन करी सोहम घोषची घुमत रहावा मानस गाय भारी प्रभात झाली स्वरूप नाथा या हो मम अंतरी सोहम घोषची घुमत रहावा मानस गाय भारी सोहम घोषची घुमत रहावा मानस गाय भारी
श्रीराम एक निवेदन आहे भगिनी वर्गांनी स्वामी स्वरूपानंदांच्या फोटोच्या बाजूला थोडं सरकून घ्यावं आणि पुरुष वर्गांनी विठ्ठल रखुमाईच्या बाजूला थोडं सरकून घ्यावं श्रीराम शारदीय नवरात्र संपता संपता प्रकाशाची उधळण करणारी, सर्व सणांमध्ये अतिशय अढळ स्थान असलेल्या दिवाळी या सणाची नांदी होते. कोजागिरीच्या शुभरात्री लक्ष्मी कुबेर इंद्रादी देवतांचा पृथ्वी लोकावर वावर असतो असं म्हणतात. त्यांना प्रसन्न करण्याची पर्वणी म्हणजे दिवाळी. पण त्याआधी या देवतांच्या आवाहनासाठी पूर्वतयारी म्हणून घरादाराची साफसफाई केली जाते. घर अंगण दिव्यांच्या माळांनी, आकाशदिव्यांनी, रंगीबेरंगी रांगोळ्यांनी सुशोभित केलं जातं. लहान थोर साऱ्यांनाच खुणावणारी ही दिवाळी गोरगरिबांनाही हवी हवीशी असते. थोडक्यात प्रत्येक जण प्रकाशाचं पूजन करण्यासाठी सज्ज होतो. सर्वत्र प्रसन्नता व्यापून पृथ्वीवर जणू स्वर्ग अवतरतो. या काळात मनही थोडं उदार झालेलं असतं. खर्चाला सहसा हात अखडता घेतला जात नाही. याच विशाल मनानं वर्षभरातले हिवे दावे कटुता सोडून नव्या उजेडात माणसं जवळ करायला ही दिवाळी शिकवते. आपला भारत देश हा कृषीप्रधान देश असल्याने आपले सर्व सणवार देखील शेतकऱ्याला केंद्रस्थानी ठेवून आखले गेले आहेत. दिवाळी येते या काळात खरीप हंगामाचं पीक आलेलं असतं. घरं धनधान्यांनी भरलेली असतात. शेतकऱ्याच्या कष्टाचं चीज झालेलं असतं. आणि हे सर्व साजरं करण्यासाठी देखील दिवाळीचं प्रयोजन. दीप अधिक आवली या दोन शब्दांनी मिळून दीपावली शब्द तयार होतो. दीपावली म्हणजे दिव्याची ओळ. दीपक ज्योती नमोस्तुते. आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला अनन्य साधारण असं महत्व आहे. या दिव्याला सर्वत्र आदराचं, मानाचं, श्रद्धेचं स्थान आहे. अशा या दिव्यांचा उत्सव दीपोत्सव या दिवाळीच्या चार दिवसात आपण साजरा करतो. अश्विन महिन्यातले शेवटचे दोन दिवस आणि कार्तिक महिन्यातले पहिले दोन दिवस असे चार दिवसांची मुख्य दिवाळी. त्याआधी दोन दिवस वसुधारस आणि धनत्रयोदशी साजरी करतात. वसुधारसेच्या दिवशी गायीची पाडसासह पूजा करतात. लहान मुलांना चांगलं आरोग्य मिळावं यासाठीही पूजा केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचं टोक दक्षिण दिशेला करतात. त्यानंतर या दिव्याला नमस्कार करतात. याने आपण मृत्यू टळतो असा समज आहे. अशा अनेक कथा, रूढी, परंपरा दिवाळीच्या किंवा एकूणच आपल्या सर्व सणासमारंभांच्या मागे आहेत. पण खरं तर या सर्व सणासमारंभांचा मुख्य उद्देश ईश्वर प्राप्ती हा आहे. गोंदवलेकर महाराज त्यांच्या एका प्रवचनात म्हणतात, लग्नामध्ये खऱ्या विवाह सोहळ्याला थोडाच वेळ लागतो, पण या संस्काराचं महत्व आणि गांभीर्य मनावर ठसावं म्हणून चार दिवस एवढे सोहळे करतात. त्याचप्रमाणे सणांमध्ये भगवंताचं प्रेम हे मुख्य आहे. बाकी आनंद आणि उत्साह हे त्याला पोषक म्हणून असावेत. आपला प्रत्येक सण आपल्याला भगवंताची आठवण करून देण्यासाठी आहे. आणि हाच विचार इथे आपल्याला केंद्रात मिळतो. आपले जे मुख्य सण आहेत, गुढीपाडवा, दसरा, दिवाळी, या सगळ्या सणांची सुरुवात आपल्या सर्वांसाठी इथे केंद्रात होते. सुरुवातीला आपण ध्यानाला बसतो, मग सद्गुरू मुखातून आपल्याला श्रवण होतं आणि त्यांच्या आशीर्वचनांनी तृप्त होऊन आपण बाहेर पडतो. अर्थात या सगळ्या केंद्रांच्या शेवटी स्वामीजी नेहमी म्हणतात, बरं मंडळी, आता घरी जाऊन काय श्रीखंड, बासुंदी, गुलाबजाम जे काही केलं असेल त्याचा आस्वाद घ्यायचा आहे का नाही? सर्व विषय मर्यादेत भोगून साधना करत आपण आपलं जीवन अतिशय आनंदात व्यतीत करू शकतो ही स्वामीजींची शिकवण आहे. शब्दांपेक्षा सूर हे अंतःकरणाला जास्त भिडतात. स्वर हे आपला भाव वृद्धिंगत करणारे असतात. आपल्या आजच्या कार्यक्रमालाही आपण अशाच स्वरांचा साज चढवूया. कालच नरक चतुर्दशी झाली. या दिवशी श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध करून त्याच्या बंदीवासात असलेल्या 16,000 स्त्रियांना मुक्त केलं. मरताना नरकासुराने श्रीकृष्णाकडे वर मागितला, आजच्या तिथीला जो मंगल स्नान करेल त्याला नरकाची पीडा होऊ नये. कृष्णाने तसा वर दिला. त्यामुळे अश्विन वद्य चतुर्दशी ही नरक चतुर्दशी मानली जाऊ लागली. या दिवशी वाईट शक्तींचं निर्दालन करून पुढच्या शुभ कार्याला दीपावलीच्या इतर दिवसाच्या माध्यमातून आरंभ करायचा असतो आणि असं होण्यासाठी त्या परमात्म्यालाच श्रीकृष्णाला आपण शरण जाऊया, प्रणाम करूया आणि आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. भारे प्रणाम बाके बिहारी जी, ऐकूया सद्भक्त अमृता कुलकर्णी कडून.
Pranam.
संत मीराबाईंचा उत्कट भाव, त्यांचे अंतःकरणाला भिडणारे शब्द आणि अमृताचे अमृत मधुर स्वर आपल्याला एका वेगळ्याच वातावरणात घेऊन गेले. मी अविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळी, तई योगिया पाहे दिवाळी निरंतर. आपल्या सद्गुरूंनी आपल्या सर्वांच्या अंतर्यामी आत्मदीप प्रज्वलित केला आहे. या आत्मदीपाच्या प्रकाशात विवेकाचा आनंद साधण्याचा प्रयत्न साधक करत असतो. या आत्मदीपावरची अविचाररूपी काजळी काढून तो विचाररूपी दिवा प्रज्वलित केला की साधकाला खरं तर नित्य दिवाळीच आहे. यानंतर आपण माऊलींची एक रचना ऐकूया. कान्होबा तुझी घुंगडी चांगली, आभासी का दिली वांगली, सद्भक्त रवी जोशी ती सादर करतील.
तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली, चांगली 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 रे, चांगली 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 रे, तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली. स्वगत सच्चिदानंद स्वगत सच्चिदानंद शुद्ध सत्व गुण विलली रे, सद्गुण गोंडे रत्न जडित तुझ श्याम सुंदर शोभली रे, तुझी घोंगडी चांगली, चांगली 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 रे, चांगली 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 रे, तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली. षड्विकार षडवैरी मिळोनी, तापत्रयाने विणली रे, षड्विकार षडवैरी मिळोनी, तापत्रयाने विणली रे, नवाथाई पाटून गेली तीत्वा आम्हा दिधली रे, तीत्वा आम्हा दिधली रे, तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली. आम्हासिका दिली वांगली रे, आम्हासिका दिली वांगली रे, तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली. ऋषी मुली ध्याता मुखी नाम घेता, संदेह वृत्ती विरली रे, ऋषी मुनी ध्याता मुखी नाम घेता, संदेह वृत्ती विरली रे, बाप रखमा देवी वारू विठले त्वत्पदिवृत्ति मुरलीरे त्वत्पदिवृत्ति मुरलीरे तुझी घोंगडी चांगली कान्होबा तुझी घोंगडी चांगली 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 रे चांगली 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 रे तुझी घोंगडी चांगली कान्हा तुझी घोंगडी चांगली
कान्होबा तुझी घोंगडी चांगली कान्हा कान्होबा मुरारी श्रीहरी केशवा माधवा गोविंदा गोपाळा परमात्म्याची किती विविध नावं आणि प्रत्येक नावात किती गोडवा किती माधुर्य हाच गोडवा आपण आता एका भजनातून अनुभवूया. सद्भक्त दिनेश शेठ एक भजन सांगेल, आपण त्याच्या पाठोपाठ ते म्हणूया.
गोविंदा माधवा गोपाला केशवा गोविंदा माधवा गोपाला केशवा नंद मुकुंदा नंद गोविंद राधे गोपाला हे नंद मुकुंदा नंद गोविंद राधे गोपाला गोविंदा माधवा गोपाला केशवा गिरिधारी गिरिधारी जय राधे गोपाला राधे गोपाला घन श्याम 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 जय जय राधे गोपाला घन श्याम 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 जय जय राधे गोपाला हे नंद मुकुंदा नंद गोविंद राधे गोपाला गोविंदा माधवा गोपाला केशवा गिरिधारी गिरिधारी जय राधे गोपाला श्याम 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 जय जय राज गोपाला हे नंद मुकुंदा नंद गोविंदा राधे गोपाला गोविंदा माधवा गोपाला केशवा गोपाला केशवा
असा हा घनश्याम परमात्मा आपल्यापुढे प्रत्यक्ष अवतरला तर आपला अवघं विश्वच व्यापून टाकण्याची मोहिनी त्याच्यापाशी आहे. जणू मया तन्मदिदं सर्वम याचा प्रत्यक्ष अनुभव. ऐक रसाळपणाची या लोभा की श्रवणीची होती जिभा बोले इंद्रिया लागे कळंभा एकमेका सहजे शब्दी तरी विषय श्रवणाचा परिरसना म्हणे रसुहा अमुचा घ्राणासी भावे जाय परिमळाचा हा तोची होईल. ज्ञानेश्वरीतील या ओव्यांचाच अनुभव घेणारी रुक्मिणी स्वयंवर नाटकातील एका पदामध्ये म्हणते एकला नयनाला विषय तो झाला. सद्भक्त सौभाग्यवती गौरी सरदेसाईकडून हे पद आता आपण ऐकूया.
एकला
अवयव सगळे मयनी जमले यदुवर दिसता मजला। गौरीच्या या सुरेल स्वरलहरींनी आपल्यालाही जणू ही अनुभूती दिली। या अनुभूतीत अजूनही थोडं अवगाहन करायला आपल्याला नक्कीच आवडेल। त्यासाठी आपण त्या श्रीकृष्ण परमात्म्याला एकत्रपणे साथ घालूया। सद्भक्त मनीषा फाटक आपल्याला एक भजन सांगेल, तिच्या पाठोपाठ आपण ते म्हणूया।
कृष्ण कृष्ण मुकुंद जनार्दन कृष्ण गोविंद नारायण हरे। कृष्ण कृष्ण मुकुंद जनार्दन कृष्ण गोविंद नारायण हरे। अच्युतानंद गोविंद माधवा सच्चिदानंद नारायण हरे। कृष्ण 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 मुकुंद जनार्दन कृष्ण गोविंद नारायण हरे। श्याम सुंदर मदन मोहन राधे गोपाला मुरली मनोहर राधे गोपाला। श्याम सुंदर मदन मोहन राधे गोपाला मुरली मनोहर राधे गोपाला। शंख चक्र गदावर राधे गोपाला मुरली मनोहर राधे गोपाला। कृष्ण 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 मुकुंद जनार्दन कृष्ण गोविंद नारायण हरे। राधे गोविंद भजो राधे गोपाला मुरली मनोहर राधे गोपाला। राधे गोविंद भजो राधे गोपाल भजो मुरली मनोहर राधे गोपाला। कृष्ण 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 मुकुंद जनार्दन कृष्ण गोविंद नारायण हरे। अच्युतानंद गोविंद माधवा कृष्ण गोविंद नारायण हरे। कृष्ण 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 मुकुंद जनार्दन कृष्ण गोविंद नारायण हरे। अच्युतानंद गोविंद माधवा सच्चिदानंद नारायण हरे कृष्ण कृष्ण मुकुंद जनार्दन कृष्ण गोविंद नारायण हरे कृष्ण गोविंद नारायण हरे कृष्ण गोविंद नारायण हरे
मी आधी म्हटल्याप्रमाणे आपल्या सर्व प्रमुख सणांची सुरुवात आपण इथे केंद्रात करतो. इथे स्वामीजींच्या दर्शनाची ओढ प्रामुख्याने असते, तसंच आपण एकमेकांना भेटायला देखील उत्सुक असतो. आपल्या या केंद्रांनी आपल्या सगळ्यांना एका अत्यंत प्रेमाच्या जिव्हाळ्याच्या धाग्यात गुंफून ठेवलं आहे. आपलं हे केंद्र म्हणजे जणू आपलं कुटुंबच. या कुटुंबात विविध कलागुण असलेल्या अनेक व्यक्ती आहेत, त्यातील एक सद्भक्त सौभाग्यवती रेवतीताई वेल्हाळ. तिचे व्हायोलिनचे स्वर याआधी आपण ऐकले आहेत, ती आता व्हायोलिन वादन सादर करेल. सकाळच्या प्रहराचा राग देसकार ती व्हायोलिनवर वाजवणार आहे. तिला तबल्यावर साथ करत आहेत श्री धनंजय पंडित. सूर्याकडून तेजाकडे नेणारी ज्योत आणि भरभराटीचं प्रतीक असलेला कलश हा भावार्थ लक्षात घेऊन पुढचे व्हायलिनचे स्वर जर आपण ऐकले तर हे कोणतं गीत आहे ते सांगण्याची गरज नाही. सुरांमध्ये आपलं मन तरल करण्याची किती ताकद असते याचा अनुभव आपण आता घेतला. रेवतीताईच्या व्हायोलिन वादनानी आपल्याला खरंच मंत्रमुग्ध करून टाकलं आणि आत्ता वाजवलेलं हे गीतही आपण ओळखलंच असेल, ज्योती कलश छलके, पहाटेच्या रम्य वेळेचं वर्णन करणारं हे गीत. प्रकाशाचा कलश भरभरून वाहतो आहे आणि पृथ्वीवरचा कणन कण उजळून निघतो आहे. ज्योती यशोदा धरती गैया, नील गगन गोपाल कन्हैया, श्यामल छबी छलके, ज्योती कलश छलके. हे सर्व जग व्यापून असणारा परमात्मा श्रीकृष्ण, त्याचं सर्वच किती मनमोहक. म्हणूनच म्हणतात कर्षती इति कृष्ण, जो आकर्षण घेतो तो कृष्ण. साहजिकच काव्यातल्या अनेक रचना या श्रीकृष्णावर केल्या गेल्या आहेत. त्यातील एक खूप गोड प्रकार म्हणजे गवळण. अशी एक गवळण आता सद्भक्त अमृता कुलकर्णी सादर करेल.
ऐका सखय बाई नवलनी सुनु कहू.
लोक्याचा भावित यशोदेसी भीत ऐक सखय बाई नवमी संग त्रैलोक्याचा ध्वनी ते यशोदेसी भीत देवकिने वाहिला यशोदेने पाळिला पांडवांचा बंदी जण ऐक सखय बाई नवमी संग ब्रह्मांडाची साठवण योगियांचे निज धन चोरी केली भूमी उखळासी बंधन ऐक सखय बाई नवमी संग कही सकळ तीर्थ जया चरणी सुलभ हा शुळे पाणी राधिके सुमण तुझे ऐक सखय बाई नवमी संग कही शरण का जनार्दनी कैवल्याचा मोक्षदानी शरण का जनार्दनी कैवल्याचा मोक्षदानी कैवल्याचा मोक्षदानी गाई गोपी गोप ऐक सखय बाई नवमी संग कही त्रैलोक्याचा ध्वनी ते यशोदेसी भीत ऐक सखय बाई नवमी संग कही
देवकीने वाहिला यशोदेने पाळिला पांडवांचा बंदीजन होऊन या राहिला असा श्रीकृष्ण श्रीहरी आला की संतांबरोबरच आपल्या सर्वांना ब्रह्मानंदाचा स्पर्श होतो. सर्व व्यापक सर्व चराचरात नटून राहिलेल्या या श्रीहरीचं एक भजन आता सद्भक्त अभिजित धोंडफळे सांगेल. आपण त्याच्या पाठोपाठ ते म्हणूया.
आला रे हरी आला रे आला रे हरी आला रे
संत संगे ब्रह्मानंदू झाला रे संत संगे ब्रह्मानंदू झाला रे हरि येथे रे हरि तेथे रे हरि येथे रे हरि तेथे रे हरि वीणन दिसे रीते रे हरि वीणन दिसे रीते रे आला रे आला रे हरि आला रे संत संगे ब्रह्मानंदू झाला रे हरि आदि रे हरि अंति रे हरि आदि रे हरि अंति रे हरि व्यापक सर्वा भूति रे हरि व्यापक सर्वा भूति रे आला रे आला रे हरि आला रे संत संगे ब्रह्मानंदू झाला रे हरि जाणा रे हरि वाणा रे हरि जाणा रे हरि वाणा रे बाप रखुमा देवी वरुराणा रे बाप रखुमा देवी वरुराणा रे आला रे आला रे हरि आला रे आला रे आला रे हरि आला रे संत संगे ब्रह्मानंदू झाला रे संत संगे ब्रह्मानंदू झाला रे संत संगे ब्रह्मानंदू झाला रे
आज लक्ष्मी पूजन याविषयी एक कथा वाचनात आली. एक साधू असतो, त्याच्या घराच्या उमऱ्यात एक धनाची थैली येऊन पडते. ती त्याच्या उमऱ्यात बरेच दिवस तशीच पडून असते. ही धनाची थैली त्याला कधीच आकर्षित करू शकत नाही. एक दिवस त्याला स्वप्न पडतं, त्यात एक अत्यंत खिन्न, जिच्या अंगावर ओरखडे उठलेली, केस विस्कटलेली अशी स्त्री येते. तो विचारतो, तू कोण आहेस आणि तुझी अशी अवस्था का? त्यावर ती उत्तरते, मी लक्ष्मी, अनेकांना मी हवी आहे. बऱ्या वाईट मार्गांनी ते सगळे जणू मला ओरबाडू पाहत आहेत, त्या योगे सुखी होण्याचा प्रयत्न करत आहेत, पण मी तिथे सुखी नाही. म्हणून मी कित्येक दिवस तुमच्या दारात उभी आहे. मला आत प्रवेश हवा आहे, कारण तुमच्या घरात नारायण आहे. नारायणाच्या चरणाशीच माझं सुख आहे. नारायणाच्या स्मरणात जर लक्ष्मी मिळवली तरच ती सुखाने नांदते. लक्ष्मी पूजन आपल्याला हे शिकवतं। अशा या नारायणाचे अनेक अवतार, जसा कृष्ण तसा राम, जसे शेषशाही भगवान तसेच शेषतल्य सुख निद्रित राम, दशरथ नंदन कौसल्यचे सुख वर्धिष्ण करणारे, विश्वामित्रांना अतिशय प्रिय असलेले, तातिकेचा वध करणारे, मारीचाला शासन करणारे, अहिल्येचा उद्धार करणारे, अयोध्यावासियांना मुक्ती देणारे असे प्रभू रामचंद्र, त्यांचं वर्णन ऐकताना त्यांच्या उत्कट स्मरणात आपण रंगून जाऊया। सादर करत आहेत सद्भक्त विनय क्षीरसागर, सद्भक्त अद्वैत धर्माधिकारी, सद्भक्त महेश चांदेरकर, सद्भक्त आदित्य जोशी आणि सद्भक्त दिनेश शेठ।
शुद्ध ब्रह्मात्मक परमेश्वर राम, शुद्ध ब्रह्मात्मक परमेश्वर राम, शेषकल्प सुख निहित राम, ब्रह्माद्यमर प्रार्थित राम, संगति रण कुल मंडल विश्वामित्र प्रिय धन राम, शुद्ध ब्रह्मपरातर राम, कालात्मक परमेश्वर राम, शुद्ध ब्रह्मपरातर राम, कालात्मक परमेश्वर राम, घोरतात काघातक राम, मारीचाही पातक राम, कौशिक मख चौराक्षत राम, श्रीमद हिर्योधारक राम, गौतम मुनि संपूजित राम, सुर मुनि वरदन संस्तुत राम, शुद्ध ब्रह्म परातर राम, कालात्मक परमेश्वर राम, शुद्ध ब्रह्म परातर राम, कालात्मक परमेश्वर राम, आयोध्यत जन मुक्ति राम, विधिमख विबुधानंदक राम, तेजोमय निज रूपक राम, संस्कृति मंडली मोदक राम, धर्म पावन तत्पर राम, भक्ति परायण मुक्ति राम, शुद्ध ब्रह्म परातर राम, कालात्मक परमेश्वर राम, शुद्ध ब्रह्म परातर राम, कालात्मक परमेश्वर राम, सर्वचराचर पालक राम, सर्वभवाभयवारक राम, वैकुंठाय कौशिक राम, नित्यानंद परसित राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, शुद्ध ब्रह्म परातर राम, कालात्मक परमेश्वर राम, शुद्ध ब्रह्म परातर राम, कालात्मक परमेश्वर राम, कालात्मक परमेश्वर राम, कालात्मक परमेश्वर राम।
काल नरक चतुर्दशी झाली, आज लक्ष्मी पूजन, उद्या बलिप्रतिपदा आणि शेवटचा दिवस भाऊबीज। भाऊ बहीण हे एक फार गोड नातं आहे, अत्यंत जिव्हाळ्याचं, पवित्र आणि थोडं खोडकरही, आणि गंमत अशी की ते रक्ताचं नसलं तरी तितकंच सजीव असू शकतं, जसं कृष्ण आणि द्रौपदी। कृष्णानं सदैव केलेली पाठराखण आणि द्रौपदीने त्याच्यावर केलेलं अपरंपार प्रेम, याविषयीच्या अनेक कथा आपल्या माहिती आहेत। त्यातलीच एक कथा अतिशय गोड शब्दात मधुर चालीत आणि सुरेल स्वरात आपण आता ऐकूया सद्भक्त सौभाग्यवती शिल्पा जोशीकडून. श्रीकृष्ण परमात्म्याच्या भोवती गुंफलेली ही स्वरयात्रा त्याच्या पूर्णतेकडे आता आपण आलो आहोत. साक्षात पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाईंचं प्रत्यक्ष दर्शन आपल्याला आपल्या केंद्रात नित्य होत असतं. हे इथे कसे बरं अवतीर्ण झाले असं वाटतं की स्वामीजींना बालपणापासून त्या परमात्म्याची असलेली अनिवार ओढ, आर्ततेनी त्यांनी केलेली भक्ती, आपल्यासारख्यांच्याही हृदयात ती भक्ती रुजावी यासाठी त्यांनी केलेले अथक प्रयत्न, या सर्वांचं जणू साकार रूप म्हणून हे विठ्ठल रखुमाई इथे अवतीर्ण झाले आहेत. त्यांच्या अस्तित्वाची जाणीव ते पदोपदी आपल्याला करून देत आहेत. सजग असो तर त्याचा सुखद प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. खरतर या विठू माऊलींच्या राज्यात आपण सदैव आनंदातच आहोत. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी, अशी ही दिवाळी आपण नित्य अनुभवू शकतो. आपल्यासाठी दिवाळी म्हणजे या परमात्म्याच्या भक्तीतला आनंद. हा आनंद, ही भक्ती कधी कधी खूप उत्संडळून येते. तन्मयतेनी निरूपण ऐकत असताना ध्यान फार सुंदर होतं तेव्हा. एखादा अभंग गजर ऐकताना म्हणताना तर तसाच अनुभव आपण आता घेणार आहोत. भैरवीच्या स्वरात विठू माऊलींच्या गजरांनी या स्वरयात्रेची सांगता आता आपण करूया.
विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई. जय जय विठ्ठल
रखुमाई,
जय जय विठ्ठल रखुमाई,
जय जय विठ्ठल रखुमाई,
जय जय विठ्ठल रखुमाई,
विठ्ठल रखुमाई,
विठ्ठल रखुमाई,
विठ्ठल रखुमाई,
विठ्ठल रखुमाई,
विठ्ठल
विठ्ठल रखुमाई,
विठ्ठल रखुमाई,
विठ्ठल
रखुमाई,
विठ्ठल
रखुमाई,
विठ्ठल रखुमाई,
विठ्ठल रखुमाई,
विठ्ठल रखुमाई,
विठ्ठल Come on.
विठ्ठल रखुमाई
जय रखुमाई
विठ्ठल रखुमाई
जय रखुमाई
विठ्ठल रखुमाई
विठ्ठल रखुमाई
जय विठ्ठल रखुमाई
जय विठ्ठल रखुमाई
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 जय
विठ्ठल रखुमाई
जय
विठ्ठल
रखुमाई
जय विठ्ठल रखुमाई
विठू माऊलीच्या या गजरामध्ये आपण सर्वजण आनंदाने न्हाऊन निघालो हे खरं, पण आपली तृप्ती मात्र स्वामीजींच्या आशीर्वचनानेच होणार आहे. अंतरी वसता नारायणे लक्ष्मीसी काय उणे, ज्याची लक्ष्मी तो आपणही बळकट धरावा. आपल्या साधक विश्वासाठी लक्ष्मी म्हणजे दैवी गुणसंपदा, ती प्राप्त करण्यासाठी नारायणाला दृढपणे बळकटपणे धरायचं म्हणजे अनन्य भावाने शरण जायचं. आपल्यासाठी नारायण म्हणजे आपले सद्गुरू, त्यांनी आपल्याला आशीर्वाद द्यावेत ही आपल्या सर्वांतर्फे त्यांना प्रार्थना.
हरी हरी. हरी 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 स्वामी जी नारायण. ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. आजचा हा कार्यक्रम तुम्ही जो सगळ्यांनी मिळून सादर केलात तो दीर्घ काळ लक्षात राहील याच्यात काही शंका नाही. इतका सुनियोजित 9:15 वाजता इथं लिहिलेलं आहे, माझ्याकडे माईक येईल तर बरोबर 9:15 वाजता हा कार्यक्रम संपला. मला असं वाटत होतं की हा कार्यक्रमच 9:40 पर्यंत चालणार. याचं कारण याचं प्रॅक्टिस करताय ही मंडळी जमलेली होती, ती 8 वाजल्यापासून ते 9:15 वाजेपर्यंत प्रॅक्टिस करत होते एके दिवशी रात्री. त्यामुळे मला अशी शक्यता वाटत होती. की हा कार्यक्रम 8 ते 9:15 म्हणजे खूपच झालं, पण 8 ते 9:45 तरी हा कार्यक्रम चालणार. पण माझ्या आता लक्षात आलं की तुम्ही नेमकेपणाने होण्यासाठी प्रॅक्टिस करत होतात. हा दिवाळीचा उत्सव जो आहे त्याला अनेक आशय आहेत. मुख्यतः सगळ्या समाजाने एकत्र येऊन काही दिवस साजरे करावेत, सण म्हणून साजरे करावेत याच्याकरता शेकडो वर्ष जायला लागतात. खूप शेकडो वर्षांच्या परंपरेनी असे 4-5 दिवस निर्माण होतात की सगळ्यांनी ती गोष्ट मान्य करावी. मला नेहमी असं वाटतं की याच्यासाठी पिढ्यान पिढ्या खर्च पडलेले असतात. आणि मग नंतर ते आपल्या संस्कारात जमा होतं आणि मग विचार करायला लागत नाही की या दिवशी दिवाळी करायची की करायची नाही. पण ज्यांनी कोणी हे सण सुरू केले असतील, प्रथम या कल्पना मांडल्या असतील आणि हळूहळू या कल्पना रुजल्या असतील लोकमनामध्ये, त्याच्यासाठी पिढ्यानपिढ्या खर्च व्हायला लागतात. जसं कुंभमेळा होण्यासाठी असं म्हणतात की शेकडो वर्ष जावी लागली तेव्हा मग ते विशिष्ट तिथीला कुंभमेळा जसा सुरू होतो, तसंच दिवाळीचं देखील आहे. हा दिवाळीचा सण खरोखरच तुम्ही जो जी संकल्पना धरून हा कार्यक्रम केला त्या श्रीकृष्णांच्या भोवती बराचसा हा दिवाळीचा सण फिरतो हे सत्य आहे. नरकासुराचा वध होणं आणि हजारो स्त्रियांची मुक्तता होणं ही साधी गोष्ट नव्हती. त्यामुळे जो आनंद निर्माण झाला, सगळ्या समाज मानसामध्ये आनंद निर्माण झाला, त्याचा प्रतिकात्मक दिवस साजरा होणं हे अतिशय स्वाभाविक आहे असं मला वाटतं. याचं कारण सहस्रावधी व्यक्तींच्या भोवती एका व्यक्तीच्या भोवती 100-200 नातेवाईक असतात. आपण आपले नातेवाईक जर पाहिले, एका कुटुंबाच्या भोवती 100-200 संख्येने नातेवाईक असतात. जेव्हा 16,000 असं म्हणू आकडा जो असेल तो, पण किती समाजाचा भाग सुखावला गेला असेल याची आपण कल्पना करू शकतो. मी अविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळी, तई योगिया पाहे दिवाळी निरंतर, असं भगवंत आपल्या स्वतःच्या चरित्राबद्दल म्हणतात. सत्सुखे विश्व कोंदे, धर्मोची जगी नांदे, तई भक्ता निघती दोंदे सात्विकाची. हा दिवाळीचा जो उत्सव आहे तो उत्सव आपण मोठ्या आनंदाने साजरा करतो. कंदलेकर महाराज म्हणत असत की श्रीमंत लोक दिवाळी साजरी करतात आणि गरीबही दिवाळी साजरी करतात. श्रीमंत लोकांची लग्न होतात आणि गरिबांचीही लग्न मोठ्या आनंदाने होत असतात. आमच्या इथून दिसतं या पर्वतीच्या जवळपास 30%, 40%, 30-35% तरी भागावर झोपडपट्टी झाली आहे. आपली घरं उजळणार नाहीत एवढ्या त्यांच्या झोपड्या उजळलेल्या आहेत. रात्रीच्या वेळेस जर पाहिलं तर सगळ्यांच्या झोपड्यांच्या बाहेर किती आनंदाने त्यांनी प्रकाश निर्माण केलेला आहे. प्रकाश निर्माण करण्याचा हक्क सगळ्यांना आहे. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर मा अमृतम गमय, हाही हक्क सगळ्यांना आहे. बजावला जातो की नाही हे वेगळं, पण हक्क सगळ्यांना आहे. मला आमच्या घरातल्या आकाशकंदीला आणि माळांमुळे जेवढं समाधान वाटलं असेल त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक समाधान त्या झोपड्या पाहून परवा वाटलं. हा विषय निराळा की मग ती पर्वतीची शोभा गेली की राहिली आणि मग ते डोंगर कसे झाले, पण या गोष्टीने हृदय भरून आलं. महाराजच म्हणत असत की तेच दिवस त्याच तारखा तेच वार जे वारंवार फिरून फिरून येतात, पण दिवाळीचे दिवस आहेत म्हटल्यानंतर आपली सगळी भावना बदलते त्या दिवसांकडे पाहण्याची. साहजिकच आपल्या इथं देखील केंद्रामध्ये आपण दिवाळी म्हणून एक विशेष कार्यक्रम साजरा करतो. हा कार्यक्रम अगदी सुरुवातीपासून तो शेवटच्या नामापर्यंत फार चांगला झाला। भूपाईने या कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि श्री कृष्णांशी संबंधित कार्यक्रम असल्यामुळे साहजिकच प्रत्येक वेळेला मी पांडुरंगाकडे पाहत होतो। मीराबाई जेव्हा महारो प्रणाम बाके बिहारी जी की असं म्हणत होत्या, अभंगामध्ये अमृता गात होती, तेव्हा मीराबाईंचा भावासारखाच तो देखील नंबर झालेला मला दिसला। मी एकदा नाही दोनदा नाही पुन्हा पुन्हा पाहिला। आणि देवकीने वाहिला, यशोदेने पाळीला, पांडवांचा बंदी झाला, असं ऐकताना तो हसतोय असं मला वाटत होत। ब्रह्मांडाची ज्यांनी साठवण केलेली आहे आणि योगी जन जला आपल्या हृदयात ध्यातात असा चोरी करून उखळाला बांधला गेला असं जेव्हा त्याच्याबद्दल म्हटलं गेलं तेव्हा तो जरा खोडकरच भासला। आणि कान्होबा तुझी घोंगडी चांगली आम्हासी का दिली ऐसी वांगडी असं म्हणताना मला तो डोळे मिचकावतोय असं वाटलं। आणि सुभद्रा नाटकातलं पद जेव्हा गायलं जात होतं तो एकटा सगळ्या इंद्रियांच्या डोळ्यांमध्ये एकत्र येऊन डोळ्यांचा विषय झालेला आहे असं म्हणताना रुक्मिणी माता मान फिरवून त्याच्याकडे बघतीये की काय असं वाटत होतं। आपण आपल्या भावामध्ये रमतो असं मला वाटतं। आणि संत संजय ब्रह्मानंदू झाला रे असं म्हणताना तो रिंगण धरून नाचतोय असं वाटायला लागलं। हे आपले भाव आहेत असं मला वाटतं। आपले आणि भावासारखाच देव असतो, जसा भाव तसा देव। त्यामुळं मला या भावांनी खूप समाधान मिळालं। मला असं वाटतं की भगवंताविषयीच्या भावाने चित्तशुद्धी होते आणि शुद्ध ब्रह्म परात्पर राम असं म्हटल्याबरोबर आपल्या पूर्वायुष्यातलं चरित्र तो शांतपणे संथपणाने ऐकताना मला भासला। अजूनही एक चांगला प्रयोग यांनी केला तो म्हणजे सहा पुरुषांनी इथं अतिशय गोड आवाजात भजन म्हटलं तर पुरुषांच्या आवाजात ही गोडी असते हे सगळ्यांच्या लक्षात आलं। आणि भरजरी शेला फाडून द्रौपदी आपल्या भावाच्या बोटाला चिंधी बांधते तेव्हा मानवी स्वभावाची वैशिष्ट्य डोळ्यासमोर आली. परवाच मी कुठेतरी म्हटलं की सुभद्रेलाही काहीच हरकत नव्हती, कारण त्यांना वस्त्रांची काय कमी होती. राजघराण्यामध्ये एकापुढे एक वस्त्र त्यांना मिळणारच होती, एका पाठोपाठ एक मिळणार होती. एखादं भरजरी वस्त्र फाडलं म्हणून त्यात एवढं काही नव्हतं. पण हा प्रेमाचा मामला आहे, भाऊबीज देखील त्यागर्त. सचते असं मला वाटतं. विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई असं म्हणत असताना रखुमाई देखील सगळ्या समस्त स्त्री वर्गासारखी पाडव्याची नक्की वाट पाहत असेल. दिवाळी हा सगळ्यांच्या भावनांची, प्रसुप्त भावनांची म्हणू किंवा नैसर्गिक भावनांची म्हणू, तृप्ती करणारा असा सण आहे. बहिणीची भावाबद्दल असणारी भावना, भावाची बहिणीबद्दल असणारी भावना, पतीची पत्नीबद्दल असणारी भावना, पत्नीची पतीबद्दल असणारी भावना, सगळ्यांची सुखसमृद्धीबद्दल असणारी भावना, अंतरी धरिता नारायणे लक्ष्मीसी काय उणे, ज्याची लक्ष्मी तो आपणे बळकट धरावा, सदृढ धरावा, लक्ष्मी याचा अर्थ खरं मोक्ष लक्ष्मीच. पैसा हा अर्थ कुठून पुढे आला कोण जाणे, पण शांती, क्षमा, तृप्ती, प्रेम, करुणा तसंच निरीच्छता या भावांनी लक्ष्मी संपन्न आहे. स्वयंवराच्या वेळेला देखील जे जे म्हणून कुबेराची मुलगी असल्यामुळं तिची इच्छा सगळे घरात होते, पण ती त्या स्वयंवरातून थेट बाहेर पडली आणि क्षीरसागरी असं म्हणतात शेषशायी, शांत शांताकारम भुजग शयनम, सगळ्या जगाशी घेणं देणं नाही, जणू आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी जे निमग्न झालेले होते, अशा विष्णूंच्या चरणांशी जाऊन त्यांचे पाय चुरत बसली. ज्याला हाव आहे त्याच्या मागं न जाणारी, आणि तरीही ज्यांनी हाव आहे आणि वर्तणूक नीट नाही त्याचा नाश देखील घडवणारी, त्याच्या बुद्धीतच पालट होतो, तो आहे ते सगळं घालवतो, मग तीही निघूनच जाते. तसा पैसा देखील फार राखता येत नाही चांगल्या सवयी नसतील तर. हे सगळं सांगणारा हा लक्ष्मीपूजनाचा सण आहे, तो देखील आपल्याला बरंच काही शिकवून जातो. आणि पहिला दिवस तर मी म्हटलं तसं नरक चतुर्दशीचा, सगळ्या समाजामध्ये मुक्ततेचा खरा आनंद काय असतो हे सांगणारा, आणि बंधन मुक्त असं अशी समाज रचना, त्या समाजरचनेमध्ये मोठ्या सुखांनी नांदणारा असा समाज सगळ्यांना हवा असतो, आवडत असतो, असं असल्यामुळं नरक चतुर्दशी हा पहिला दिवस धरलेला आहे दिवाळीचा. आणि मग सामाजिकता आणि व्यक्तिगत ओढ देखील लक्षात घेऊन लक्ष्मीपूजन धरलेलं आहे, आणि मग त्याच्या पाठोपाठ अर्थातच गुढी हा दिवाळीतला पाडवा आणि भाऊबीज हे सांस्कृतिक, सामाजिक, कौटुंबिक दृष्ट्या अतिशय महत्वाचे दिवस म्हणून आपल्या समोर आहेत. मला असं आठवतं की लहानपणी जेव्हा मला ओढ निर्माण झाली प्रथम परमार्थाच्या संदर्भात, तेव्हा मी जरा सायकल घेऊन गावाबाहेरच जायचो आणि तिथून रोषणाई देखील थोडीशी पाहायचो, फटाके उडणारे ऐकू यायचे, बाण आकाशात जाणारे पाहायचो आणि दिवाळीचा खरा अर्थ आत दिवाळी निर्माण होणं, आत दीपोत्सव प्रकाश निर्माण होणं असा असला पाहिजे आणि आपल्या आत अशा प्रकारची ज्ञानाची दिवाळी कधी निर्माण होईल अशा तळमळीने रडणारा मी मला आठवतो. कालांतराने मी पुण्यात आलो. स्वामीजींकडे आल्यानंतर सगळी दृष्टी बदलून गेली. स्वामीजींनी एक मोहिनी जशी टाकावी तशी सगळ्या जीवनावर मोहिनी टाकली. आणि प्रत्येक दिवसच आनंदाचा जायला लागला. स्वामीजींकडे यायच्या आधी काही दुपार चांगल्या जायच्या नाहीत, काही संध्याकाळ अस्वस्थतेत जायच्या, काही दिवस देखील अस्वस्थतेमध्ये जायचे किंवा काही आठवडे देखील आणि त्याचं कारण समजायचं नाही असं जायचं. कसलं तरी सावट आलेलं आहे की काय असं वाटायचं. पण स्वामीजींकडे आल्यानंतर असं कधीच झालं नाही, ती गोष्टच आयुष्यातून संपून गेली. अशा निरर्थक वाटणाऱ्या संध्याकाळी, असे निरर्थक वाटणाऱ्या दुपारच्या वेळा, निरर्थक वाटणारे दिवस संपूनच गेले. त्यांच्या आठवणींनी मन भरून जायला लागलं. साधनेने तृप्तता मिळायला सुरुवात झाली. दिवाळीच्या दिवशी, नरक चतुर्दशीच्या दिवशी सकाळी मी आणि विलास आम्ही सारसबागेत जायचो. विलास यायचा माझ्या घरी आणि आम्ही सारसबागेत जायचो आणि तिथून स्वामीजींच्या घरी बाहेरून उमऱ्याला नमस्कार करून मग घरी यायचो. मग नंतरही ती प्रथा तशीच चालू राहिली. एकदा तेव्हा विलास माझ्याबरोबर नव्हता, सारसबागेत जाणंही बंद झालं. काही एक वर्षच ते चालू राहिलं आणि मग बंद झालं. पण स्वामीजींच्या घरी सायकलवरून तिथं जाऊन उमऱ्यावर डोकं ठेवून परत यायचं असं मी करतच असे. एकदा मी तिथं नमस्कार करत असतानाच दार उघडलं गेलं तर स्वामीजीच उभे. त्यांना कसं, त्यांनी कोणत्या कामासाठी सहज उघडलं असेल दार आत बोलवलं हे म्हणाले. कशा करता आलास? नाही म्हणलं, नमस्काराकरता इथं येऊन जातो मी. आज स्वामीजींनी बोलून फराळाचं दिलं. सरलाबाईंना म्हणाले की मकरंद आलाय, त्याला फराळाचं काही दे. स्वामीजींबरोबर दिवाळीचा फराळ अशा रीतीने मला करायला अचानक ती संधी मिळाली. नंतर 1992 साल नंतर स्वामीजींना विचारून मी आणि मधुराताई लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी घरातलं लक्ष्मीपूजन पूजा झाली की स्वामीजींकडे जाऊ लागलो. ते 4-1 वर्षच गेलो. आणि मग स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर सरलाताईंकडे देखील लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जाण्याचा प्रघात तसाच सुरू झाला. स्वामीजी तेव्हा काहीतरी करायला सांगायचे. एखादा पदार्थ करून मग स्वामीजींबरोबर थोडस संध्याकाळी खायचं आणि परत यायचं. आणि मग तसंच सरलाताईंनीही ते तसंच चालू ठेवलं. मला असं वाटतं की दिवाळी ही भावनेची जशी असते तशी दिवाळी ही भावनेच्या पलीकडे देखील असते. भाव आणि अभाव ज्याला भावातीत असे म्हणतात, भावातीत होण्यामध्ये देखील खूप आनंद आहे. मनाचा आनंद संगीताने मिळतो, पण मनातीत होण्याचा आनंद ध्यानामध्ये मिळतो. कधी कधी संगीत मनातीत होण्याचं समाधान देतं. विशेष करून संगीत ऐकणारा किंवा गाणारा गात असताना मनातीत होत असेल की नाही माहीत नाही, पण कदाचित होतही असेल. मी असं ऐकलं की तानसेनाचे जे गुरु होते ते गाता गाता स्वस्थ बसत असत, त्यांचं मन थांबत असे, त्यांना ध्यानासारखी समाधीसारखी अवस्था प्राप्त होई, आणि मग असं क्षण दोन क्षण चार क्षण दोन मिनिटं दहा मिनिटं ते थांबत असत, समाधीतुल्य स्थितीमध्ये जात असत आणि मग परत गायला सुरुवात करत असत. त्यामुळं गाणाऱ्यांना देखील ही कला पूर्वी तरी अवगत होती, आताही असेल. ज्याचा तसा पारमार्थिक पिंड असेल किंवा त्या प्रकारचं समाधान घेण्याची ज्यांना सवय असेल, असे लोक संगीत ऐकता ऐकता ध्यानात जाऊ शकतात, गाता गाता ध्यानात जाऊ शकतात, नाम घेता घेता ध्यानात जाऊ शकतात, प्रवचन ऐकता ऐकता ध्यानात जाऊ शकतात. ध्यानात जाऊ शकतात याचा अर्थ त्यांच्या मनाचं उन्मन होतं, मनच नाही अशी स्थिती निर्माण होते, आणि त्या स्थितीमध्ये असताकडून सतकडे आपण गेलेले असतो. असत देह मन बुद्धीपासून ते सत स्वरूप अशा जाणीवेपर्यंत आपण पोचलेले असतो, आणि तेथे सुख असे वाड नाही मनास पवाड, मनेवीण कैवाड साधनाचा, त्याची मनेवीण प्राप्ती की वासनेवीण तृप्ती तेथे नसले व्युत्पत्ती कल्पनेची, असं समर्थ म्हणतात. तशी काहीशी स्थिती निर्माण होते. म्हणून एक देहाचा मनाचा बुद्धीचा आनंद आहे, चांगले चुंगले कपडे घातले की जो आनंद होतो तो काय ते आपल्याला माहीत आहे, चांगले पदार्थ खाल्ले तर जो आनंद होतो तो आपल्याला माहीत आहे, तो इंद्रियांचा मनाचा आनंद आहे. तो इंद्रियांचा मनाचा आनंद दिवाळीमध्ये अवश्यमेव घ्यावा, घेऊ नये असं नाही. त्याच्या बरोबरीने मनातीत किंवा देहातीत असणारं सुख समाधान देखील सेवन करावं, खरं म्हणजे दिवाळीचा तो प्रमुख अर्थ आहे असं मला वाटतं. आजचा हा समारंभ कार्यक्रम हा बाहेरून कोणी जेव्हा चांगले गायक येतात, आपण मधून अधून बोलवतो, इथून पुढेही एखाद्या वेळेला बोलूही कधी, पण त्यांच्या गायनाच्या वेळेला त्यांचा भाव, त्यांचं गाण्यांचं सिलेक्शन, त्यामुळे आपल्या ठिकाणी भाव निर्माण होणं न होणं अशा बऱ्याच जडतरच्या गोष्टी असतात. तुम्ही सगळ्यांनी हुकूमी आनंद सर्वांना दिलात हे मी तुम्हाला निश्चित सांगतो, कारण ज्या प्रकारे वृषाली दोनदा गही वरली, ज्या भावपूर्ण पद्धतीने अभंग गायले गेले ते जर पाहिलं तर मला असं वाटतं की हे आपल्या इथल्या वर्गाला, साधक वर्गाकरता हे अधिक जवळचं आपलं स्वतःचं असं नक्की वाटलं. आता जो या दिवाळीच्या दरम्यान देहाचा मनाचा बुद्धीचा जो काही आनंद आहे, तर तो आनंद आपण जरूर सेवन करावा असं मी म्हटलं त्याकरता हा कार्यक्रम आता इथं संपवायला पाहिजे. तू माझं वाक्य बोलल्यामुळे मी असं बोललो आता काही लाईफ होईल त्याला. तो आनंद तुम्ही आता मनसोक्त भोगा. मनाची जेवढी शक्ती आहे तेवढ्याच मनसोक्त भोगता येतो, तेवढा जरूर आपण भोगा. पारमार्थिक आनंदासहित सगळे आनंद आपण भोगावेत आणि हाच दिवाळीचा संदेश आहे असं मला वाटतं. हरिओम तत्सत. बोला पुंडलिक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय वीर सम. हरि हरि.
श्रीराम. दीपावली निमित्त मंडळातर्फे मी स्वामींच्या चरणी